एकोणीशे पन्नास आणि तीन वर्षा मार्साच्या ओढ्रावे दिसा परदोळाचें साळ फुले त्या वेनेच्या तळ्यान सोळा जाण भावणाची तुमची मूठ तांच्या मदलो बारा हो तूं पूत मायपान तुका मोगान वाडयलो त्याचें नांव लिवाड्या चाली गांवशी कोंद्रा चल गेलो लोक घालून उबो जालो तोंडांतल्यान उतरां सुटो ना तुका बोत्ता दोळ्या एकोणशी सत्तर आनी सात वर्सा क्रिस्मा सायबान हार घालून गोळ्यान फादर साबयो कोलवाळे धाडलो तुका जेजूच्या मोळ्यान
पावतोच बे नांव लिंगावान देवाचे नांवान केले साक्रिफी खंयच्या कारवी समाजात तुंय लागलेले कोटे बी
बावाण तांचो बुडलोलो जेजूक सोडलोलो दुसरो धुल्लोलो गुड्ड्या देवाचे गुलाम जाम जालेले तांचे जी नाल कोडा निलिंबे बोकडे कोंबे घेवन राव एकोणतीस तारीख हो तुमराची फादर सोवराचेर वेन्ना येवपाचो आसलो गारा पोल्टर बॉयसाची मिटींग घेवन भुरग्यांक आपली बोरी बुद्दीवन सांगलेले खूंय वाड्या वाड्यांनी कुर्साशी तेच गोरा मिटींग सोमतो दोंगरार या भोंवक थोड्यांनी म्हुटलें फादर या नांव रोखडेंच नांवान येवचें पडटलें वेळार न दर मारा शेतान एक बायलेन म्हुटलें तुका फादर भुरग्यांक घेवन नांवक वेता खंयचें उदक चड भरलेलें आसा दुतराय दुरा
कशी तांची मोडूंक ना उमेद तोडूंक ना परतून हाडूंक ना सुई भुरग्याचे न्हंयत नावले कोशेच्या नादा
पावंक आमकां जाय गारा नांवचे बोन कोरा सांगले वयर सोरा सगल्यांची जबाबदारी आसलेली ताच्या
कसलो शॉक जावचो ना
केन्नाय गोंया वाजोड मोड जाल्यार सगले मंत्री बाराबोर मेल्यार दिसता म्हाका इंटराक तांच्या इतलो लोक येवचो ना काच्या
उबो करून दाखयलो काळजाचो गाव फे कोयलो असलो संस्कार गोंयचे इतिहासीक आनी गावचो ना इतलो लोक तुजे मातयेक येयलो पातोड्डा स्टेडियम पावचो ना बरो गोळी शेळ्यांक चडून गेलो पोतो मेवचो ना
इतलो लोक तोंडार येता उमाव घेता फुगार जाता फादर आता कोण काडीत पिसिसपणाचो कचरो
कोण जाणा कोणेन दोल्ला दोतोरान सोडला तुजेशी हाडला उदक आपल्या फोणाक तुज्या घेवन रडो खुंयोक मा